नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशी 280 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव अवघ्या 234 धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या 82 धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विननं 6, रवींद्र जडेजानं 3 आणि जसप्रीत बुमराह यानं 1 गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव 287 धावांवर घोषित केला होता. दरम्यान दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर इथल्या मैदानावर खेळला जाणार आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या जनता की अदालत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकी 4 जागा अशा एकूण 12 जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा 3 ते 4 जागा आपण मागणार असल्याचं तसंच राज्यात एकूण जागांची यादी 2 दिवसात आपण महायुतीला देऊ असंही आठवले म्हणाले. दरम्यान सर्व 12 जागा आमच्या चिन्हावर लढू असंही आठवले यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणात बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या 3 दिवसीय शिवार फेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्यासह खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान 41 जणांनी 56 अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉ राम चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनी गंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या जनसंवादिनी या कार्यक्रमात 100 अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली. वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषध निर्माण शास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार 27 सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इथं प्रदान केला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.